आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तंत्रज्ञानामध्ये इतर क्षेत्रांप्रमाणेच पशुवैद्यकीय औषधं आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून 3 देशांच्या दौऱ्यावर. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू. पहिल्या दिवशी 57,509,71,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. रेल्वेचा आरक्षण तक्ता आता रेल्वेगाडी सुटण्याच्या 8 तास आधी तयार करण्याच्या रेल्वे मंत्र्यांच्या सूचना. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या आयुष शेट्टीने पटकावलं. आणि युरोपात उष्णतेची लाट. तंत्रज्ञानामध्ये इतर क्षेत्रांप्रमाणेच पशुवैद्यकीय औषधं आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज उत्तर प्रदेशात बरेली इथं पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पशुवैद्यकीय रुग्णालयांना सक्षम बनवता येईल असंही त्या यावेळी म्हणाल्या. प्राण्यांची सेवा करणं ही नैतिक जबाबदारी असून पशुवैद्यांना त्यांच्या कामाप्रती वचनबद्ध राहावं असं आवाहनही त्यांनी केलं. तसंच त्यांनी ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा सुलभरित्या मिळवण्याचं महत्वही अधोरेखित केलं. प्राण्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार देण्यासाठी गावोगावी पशु आरोग्य मेळावे नियमितपणे आयोजित करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून स्पेन पोर्तुगाल आणि ब्राझीलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या 5 जुलैपर्यंत हा दौरा नियोजित आहे. स्पेन दौऱ्यात त्या संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या विकासासाठी वित्त पुरवठा या विषयावरच्या 4थ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होतील आणि निवेदन देतील. या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असून शाश्वत विकास उद्दिष्टांची अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेतल्या सुधारणा यांचा त्यात समावेश असेल. त्यानंतर सेव्हिल इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय नेतृत्व शिखर परिषदेतही त्या सहभागी होणार आहेत. त्यादरम्यान त्या जर्मनी पेरू आणि न्यूझीलंडच्या विविध मंत्र्यांच्या तसंच युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्षांची भेट घेणार आहेत. पोर्तुगालच्या दौऱ्यात त्या पोर्तुगालच्या अर्थमंत्र्यांबरोबर द्विपक्षीय बैठक घेतील. तसंच पोर्तुगालमधला भारतीय समुदाय आणि प्रमुख गुंतवणूकदारांशी त्या संवाद साधतील. ब्राझील दौऱ्यात त्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या 10व्या वार्षिक बैठकीला संबोधित करणार आहेत. ब्रिक्स अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या रिओ दी जेनेरो इथं होणाऱ्या बैठकीला त्या उपस्थित राहतील. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला. आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. अर्थमंत्री अजित पवार यांनी 57,509,71,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर ठेवल्या. दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यानंतर त्यांनी तालिका सदस्य म्हणून अमित साटम, किशोर पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय मेश्राम, अभिजित पाटील, समीर कुनावार आणि समाधान आवताडे यांची नियुक्ती केली. त्यानंतर संबंधित मंत्र्यांनी विविध शासकीय विधेयकं सभागृहासमोर ठेवली. यानंतर माजी आमदार रोहिदास देशमुख, विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम आणि समाजसेविका डॉ श्रद्धा टापरे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला आणि सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध राहून तो संमत केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानभवन प्रांगणातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून विधानभवनांच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. त्यानंतर सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि इतर यावेळी उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं धुने मुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रेल्वेचा आरक्षण तक्ता आता रेल्वेगाडी सुटण्याच्या 8 तास आधी तयार करण्यात यावा अशा सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमंडळाला दिल्या आहेत. हा नियम टप्प्याटप्प्यानं लागू होईल. यामुळे आरक्षणाच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळेल आणि प्रवासाकरता इतर पर्यायांचा विचार करता येईल अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली. भारतीय रेल्वे पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून IRCTC वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर फक्त अधिकृत वापरकर्त्यांनाच तत्काळ तिकिटे आरक्षित करण्याची परवानगी देईल. यावर्षी जुलैच्या अखेरीस तत्काळ आरक्षणासाठी OTP आधारित प्रमाणीकरण केले जाईल अशी माहिती मंत्रालयानं दिली. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या आयुष शेट्टीनं पटकावलं आहे. हे त्याचं BWF वर्ल्ड टूर स्पर्धेतलं पहिलं पदक आहे. तर भारताला परदेशात पुरुष एकेरी 2 वर्षांनंतर विजेतेपद मिळालं आहे. आयोवा राज्यातल्या कौन्सिल ब्लफ्स इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात त्याने कॅनडाच्या ब्रायन यांगचा 21-18, 21-13 असा पराभव केला. महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अमेरिकेच्या बेईवेन झांगबरोबर तिला 21-11, 16-21, 21-10 असा पराभव पत्करावा लागला. तथापि BWF वर्ल्ड टूर स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचलेली सर्वात कमी वयाची भारतीय खेळाडू ठरण्याचा विक्रम 16 वर्षीय तन्वीच्या नावे जमा झाला आहे. टेनिस जगतातल्या प्रतिष्ठित विम्बल्डन स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. 13 जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत विद्यमान विजेता कार्लोस अर्कराज, नोवाक जोकोविच या खेळाडूंसह 4 भारतीय टेनिसपटू सहभागी होत आहेत. यामध्ये रोहन बोपण्णा, युकी भांबरी, ऋत्विक बोलीपल्ली आणि श्रीराम बालाजी यांचा समावेश आहे. हे सर्वजण आपापल्या परदेशी जोडीदारांसोबत पुरुष दुहेरीत खेळणार आहेत. युरोपात सध्या उष्णतेची लाट आली असून ठिकठिकाणी तापमापकातला पारा 9-9 उच्चांक गाठत आहे. दक्षिण स्पेनमध्ये पाऱ्याने 46 अंशाची कमाल पातळी गाठली आहे. पोर्तुगाल, इटली आणि क्रोएशिया ठिकठिकाणी उष्णतेचे रेड अलर्ट देण्यात आले आहेत. युरोपात हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण जून महिना ठरण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहे. लंडनमध्ये आज तापमान 35 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधल्या चारधाम यात्रेवर टाकण्यात आलेले तात्पुरते निर्बंध काढण्यात आले असल्याची माहिती गढवालचे आयुक्त विनय पांडे यांनी दिली आहे. त्याबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना यात्रा मार्गांवर हवामानाच्या परिस्थितीनुसार वाहनांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 2 दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे राज्यातल्या प्रमुख नद्यांच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यात्रा मार्गांवरचे ढिगारे साफ करण्यासाठी यंत्री आणि कामगार घटनास्थळी कार्यरत असले तरी सतत होणाऱ्या पावसामुळे कामात व्यत्यय येत आहे. हिमाचल प्रदेशमध्येही संततधार होणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आतापर्यंत पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 39 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. तर भूस्खलनामुळे 129 रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नद्या आणि ओढ्यांजवळ जाऊ नका, अनावश्यक प्रवास टाळा असे इशारे प्रशासनानं दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर महाराष्ट्र, गोवा, ओदिशा, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, चंदीगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. COVID-19 पार्श्वभूमीवर 2020 स्थगित करण्यात आलेली कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरू होत आहे. सिक्कीममधल्या नाथुला खिंड आणि उत्तराखंडमधल्या लिपुलेक खिंड मार्गावरून ही यात्रा सुरू होणार असून जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. तसंच यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी सिक्कीम सरकार केंद्र सरकारच्या मदतीनं पायाभूत सुविधांमध्ये वाढ करेल असंही सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तंत्रज्ञानांमध्ये इतर क्षेत्रांप्रमाणेच पशुवैद्यकीय औषधं आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून 3 देशांच्या दौऱ्यावर. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू. पहिल्या दिवशी 57,509,71,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. रेल्वेचा आरक्षण तक्ता आता रेल्वेगाडी सुटण्याच्या 8 तास आधी तयार करण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या सूचना. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या आयुष शेट्टीने पटकावलं आणि युरोपात उष्णतेची लाट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.